दशक 14 समास 6 चातुर्य लक्षण श्रीराम रूप लावण्याभ्यासिता नये सहज गुणास न चले उपाये काही तरी धरावे सोये अगांतुक गुणाची श्रीराम काळे माणस गोरे होयेना वनाळास येत न चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण श्रीराम आंधळे डोळस होयेना बधिरते ऐकेना पांगुळ पाये घेईना हा सहज गुण श्रीराम कुरूपतेची लक्षणे किती म्हणोनी सांगणे रूप लावण्य या कारणे पालटेना श्रीराम अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून सिकती शहाणे विद्या श्रीराम मूर्खपण सांडिता जाते शहाणपण सिकता येते कारबार करिता उमदते सकळ काही श्रीराम मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी चातुर्ये विणउंच पदवी कदापि नाही श्रीराम ऐसी प्रचित येते मना तरी का स्वहित कराना सन्मार्गे चालता जना सज्जनामाने श्रीराम देहे नेटके शृंगारिले परी चातुर्ये विण नासले गुणे विण साजरे केले बाष्कळ जैसे श्रीराम अंतरकळा शृंगारावी नानापरी उमजवावी संपदा मेळवून भोगावी सावकास श्रीराम प्रयत्न करीना शिकेना शरीर तेही कष्टवीना उत्तम गुण घेईना सदा कोपी श्रीराम आपण दुसऱ्यास करावे ते उसिने सवेच घ्यावे जना कष्टविता कष्टावे लागेल बहु श्रीराम न्याये वर्तेल तो शहाणा अन्यायी तो दैन्यवाणा नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले येर ते वेर्थच गेले जगनिंद श्रीराम लोक आपणासी ओळावे किंवा आवघेच कोसळावे आपणास समाधान फावे ऐसे करावे श्रीराम समाधाने समाधान वाढे मित्रीने मित्री जोडे मोडिता क्षण मात्रे मोडे बरेपण श्रीराम अहो काहो अरे कारे जनी ऐकिजेत कीरे कळत असताच कारे निकामीपण श्रीराम चातुर्ये शृंगारे अंतर वस्त्रे शृंगारे शरीर दोही मधे कोण थोर बरे पाहा श्रीराम बाह्याकार शृंगारिले तेणे लोकांच्या हाताशी काये आले चातुर्ये बहुताशी रक्षिले नाना प्रकारे श्रीराम बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना श्रीराम तने मने झिजावे तेणे भले म्हणून घ्यावे उगेची कल्पिता शिणावे लागेल पुढे श्रीराम लोके कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे लोक सहजची ओढे कामासाठी श्रीराम म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेणे आपण सुखी व्हावे दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये श्रीराम हे तो प्रकटची आहे पाहिल्या विण कामा नये समजणे हा उपाये प्राणी मात्रासी श्रीराम समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष श्रीराम जितुका व्याप तितुके वैभव वैभवा सारिखा हावभाव समजले पाहिजे उपाव प्रकटची आहे श्रीराम आळसे कार्ये भाग नासतो साक्षेप होत होत होतो दिसते गोष्टी कळेना तो शहाणा कैसा श्रीराम मित्री करिता होते कृत्य वैर करिता होतो मृत्य बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे श्रीराम। आपणास शहाणे करू नेणे, आपले हित आपण नेणे, जनी मैत्री राखो नेणे वैर करी श्रीराम। ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापाशी समाधान कोण पावे श्रीराम। आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चालिला, बहुता मध्ये एकल्याला येश कैचे श्रीराम। बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणिमात्रासी श्रीराम। शहाणे करावे जन पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्ये लक्षण नाम समास सहवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 14 समास 7 युगधर्म निरूपण। श्रीराम नाना वेश नाना आश्रम, सर्वाचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी श्रीराम। देवऋषी मुनी योगी नाना तापसी वीतरागी, पितृ आदी करून विभागी अतीताभ्यागत श्रीराम। गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थागृही हिंडो लागले कीर्तिरूपे श्रीराम। या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम। जेथे षडकर्मे चालती, विध्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती प्राणिमात्रासी श्रीराम। सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग श्रीराम। पुरश्चरणी कायाक्लेशी, दृढव्रती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही श्रीराम। कायावाच्या जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे भजन मार्गी श्रीराम। ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त, संसार सांडू निधाला मुक्त देवा कारणे श्रीराम। अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते ये वढे भाग्य आणिक नाही श्रीराम। राज्ये राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी श्रीराम। ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणिमात्राचे श्रीराम। ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान पावती लोक श्रीराम। बहुतासी करी उपाये तो जनाच्या वाट्या न ये, अखंड जयाचे हृदये भगवद्रूप श्रीराम। जनास दिसे हा दुश्चित परी तो आहे सावचित, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम। उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी निरंतर श्रीराम। पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी, तरीच ऐसियाची भेटी होये जनासी श्रीराम। प्रचीती विणजे ज्ञान तो आवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियासी श्रीराम। या कारणे मुख्य प्रत्यये प्रचीती विण कामानये, उपाया सारिखा अपाये शहाणे जाणती श्रीराम। वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्ट कष्टोची मेले, दोही कडे अंतरले इहलोक परत्र श्रीराम। रागे रागे निघोन गेला तरी तो भांड भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला आपण ही कष्टी श्रीराम निघोन गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जन गुरु शिष्य दोगे समान अज्ञान रूपे श्रीराम आशाबद्धी अनाचारी निघोन गेल्या देशांतरी तरी तो अनाचार चीज करी जनामध्ये श्रीराम गृही पोटे विण कष्टती कष्टी होऊन निघोन जाती त्यास ठाई ठाई मारती चोरी भरता श्रीराम संसार मिथ्या ईसा कळला ज्ञान समजोन निघोन गेला तेणे जन पावन केला आपणा ऐसा श्रीराम येके संगतीने तरती येके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पहावी श्रीराम जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना श्रीराम जो दुसऱ्याचे अंतर जाणे देशकाळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय उणे भूमंडळी श्रीराम नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारच बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे श्रीराम ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णाना ब्राह्मणो गुरु वैसे वचन श्रीराम ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून जाले शिष्य शिष्यांचे श्रीराम कित्येक दावल मलकास जाती कित्येक पीरास भजती कित्येक तुरक होती आपुले इच्छेने श्रीराम ऐसा कलियुगींचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे श्रीराम गुरुत्व आले नीचयाती काही एक वाढली महंती शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा श्रीराम हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम राज्य नेले म्लेंशी क्षेत्री गुरुत्व नेले कुपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही श्रीराम ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले विष्णूने श्रीवत्स मिरविले त्याच विष्णूने श्रापिले फरशरामे श्रीराम आम्हीही तेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते श्रीराम आतांचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही श्रीराम बरे वडिलास काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास सातवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक चौदावा समास आठवा अखंड ध्यान निरूपण श्रीराम बरे ऐसा प्रसंग झाला झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे श्रीराम देव पुजावा विमळ हस्ती तेणे भाग्य पाविजे समस्ती मूर्ख अभक्तवेस्ती दरिद्र भोगिजे श्रीराम आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे श्रीराम सर्वामध्ये जो उत्तम जया नाव सर्वोत्तम आत्मानात्मविवेकवर्म ठाई पाडावे श्रीराम जाण जाणो देहरक्षी आत्माद्रष्टा अंतरसाक्षी पदार्थमात्रास परीक्षी जाणपणे श्रीराम तो सकळ देहामध्ये वर्ततो इंद्रिये ग्राम चेष्टवितो प्रचीतीने प्रत्ययेतो प्राणिमात्री नाही प्राणिमात्री श्रीराम प्राणिमात्री जगदांतरे म्हणोनी राखावी अंतरे दाता भोक्ता परस्परे सकळ काही श्रीराम देववर्ततो जगदांतरी तोची आपुले अंतरी त्रैलोकीचे प्राणिमात्री बरे पाहा श्रीराम मुळी पाहणार तो एकला सकळा ठाई विभागला देह प्रकृतीने जाला भिन्न भिन्न श्रीराम भिन्न भासे देहाकारे प्रस्तुत एकची अंतरे बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे श्रीराम आपुले पारिखे सकळ लोक पक्षी स्वापद पश्वादिक किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी श्रीराम खेचर भूचर वनचर नाना प्रकारे जळचर चत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम समस्त जाणीवेने वर्तती रोकडी पाहावी प्रचिती त्याची आपली संगती अखंड पाहे अखंड आहे श्रीराम जगदांतरे वोळला धणी किती एकवटील प्राणी परी ते वोळा याची करणी आपणापासी श्रीराम हे आपणाकडेच येते राजी राखिजे समस्ते देहासी बरे करावे ते आत्मयास पावे श्रीराम दुर्जन प्राणी त्यातील देव त्याचा लाताड स्वभाव रागास आला जरी राव तरी तंडो नये की श्रीराम प्रसंगी सांडीच करणे पुढे विवेके विवरणे विवेके सज्जनची होणे सकल लोकी श्रीराम आत्मत्वी दिसतो भेद हा अवघाची देह संबंध एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे श्रीराम गरळ आणि अमृत झाले परी आपपण नाही गेले साक्षत्वे आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे श्रीराम अंतरनिष्ठ जो पुरुष तो अंतरनिष्ठेने विशेष जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे श्रीराम नयनेची पाहावा नयन मने शोधावे मन तैसाची हा भगवान सकळा घटी श्रीराम तेणे विण कार्य भाग आडे सकळ काही तेणेची घडे प्राणी विवेके पवाडे तेणेची योगे श्रीराम जागृतीस व्यापार घडतो संबंध तयासीच पडतो स्वप्नामध्ये घडे जो तो येणेची न्याये श्रीराम अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण याचे कळता विवरण सहजची घडे श्रीराम सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती श्रीराम परीते धरिताही धरेना ध्यानी येती व्यक्ती नाना उगेची कष्टती मना कासा विष करुनी श्रीराम मूर्ती ध्यान करिता सायासे तेथे एकाचे एकची दिसे बासो नये तेची भासे विलक्षण श्रीराम ध्यान देवाचे करावे किंवा देवाल्याचे करावे हेच बरे विवरावे आपले ठाई श्रीराम देह देऊळ आत्मा देव कोठे धरू पाहाता भाव देव ओळखोन जीव तेथेची लावावा श्रीराम अंतरनिष्ठा ध्यान ऐसे दंडक ध्यान अनारिसे प्रत्यये विण सकळतिसे अनुमान ध्यान श्रीराम अनुमाने अनुमान वाढे ध्यान धरिता सवेच मोडे उगेच कष्टती बापुडे स्थूळ ध्याने श्रीराम देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देह योगे श्रीराम ऐसे मनी आठवते विचारिता भलतेची होते दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी श्रीराम दिसते ते सांगता न ये बळे भावार्थ धरिता न ये साधक कासा विस होये अंतर्यामी श्रीराम सांगोपांग घडे ध्यान त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये श्रीराम। फुटक मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पाहाना का श्रीराम। अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित बरा पाहावा श्रीराम। ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असिले पाहिजे श्रीराम। अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरो न राहे समाधाने श्रीराम। ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यये विण बाधिजे भ्रमे, लोकदंड संभ्रमे चालती प्राणी श्रीराम। दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती श्रीराम। मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणिता अंती आवघेची मिथ्या श्रीराम। कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक सिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे श्रीराम। मनाचे थे काये दुष्काळ, जे आखुड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे श्रीराम। प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावी न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काये निमित्त श्रीराम। बुधी विण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खाशी खळखळ कोणे करावी श्रीराम। जेणे जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, सातापांचाचा बळावला साभिमान श्रीराम। प्रत्यये विण साभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघची अनुमान ज्ञान कैचे श्रीराम। सर्व साभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा, माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास आठवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 14, समास 9, शाश्वत निरूपण। श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक, पिंड अनात्मा आत्मा एक सकळकर्ता श्रीराम। आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्ययाली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम। आत्मानात्म विवेक पिंडी, सारा सार विचार ब्रह्मांडी, विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे श्रीराम। पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे श्रीराम। असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजेचे शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे श्रीराम। पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून श्रीराम। ते जळ तेजे शोषिले, महत्तेजे आटोन गेले, पुढे तेज चिवरले सावकाश श्रीराम। तेज झाले वायोपासुनी, वायो झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी वायोचीच झाली श्रीराम। वायो गगना पासुनी झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम। गुणमाया मूळमाया, परब्रह्मे पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे श्रीराम। सर्व उपाधींचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळाठायी श्रीराम उदंड कल्पांत जाला तरी नाश नाही तयाला माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम देव अंतरात्मा सगुण सगुणे पाविजे निर्गुण निर्गुण ज्ञान विज्ञान होत असे श्रीराम कल्पने तीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम जे होते आणि सवेचे जाते ते प्रत्ययास येते जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे श्रीराम एक ज्ञान एक अज्ञान एक जाणावे विपरीत ज्ञान हे त्रिपुटी होये क्षीण तेची विज्ञान श्रीराम वेदात सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम ते ज्ञान दृष्टीने पाहावे पाहोन अनन्य राहावे मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम दृश्यास दिसते दृश्य मनास भासतो भास दृश्य भासातीत अविनाश परब्रह्मते श्रीराम पाहो जाता दुरीचा दुरी परब्रह्म सवाहे अंतरी अंतचि नाही अनंत सरी कोणास द्यावी श्रीराम चंचळ जे स्थिरावेना निश्चळ ते कदापि चळेना आभाळ येते जाते गगना चळण नाही श्रीराम जे विकारे वाढे मोडे तेथे शाश्वतता कैची घडे कल्पांत होताच विघडे सकळ काही श्रीराम जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले तयास हे कैसे उकले आव्हाट चक्र श्रीराम भिडेने व्यवहार निवडेना भिडेने सिद्धांत कळेना भिडेने देव आकळेना अंतर्यामी श्रीराम वैद्याची प्रचित येईना आणि भीडही उलंघेना तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे श्रीराम जेणे राजा ओळखिला तो राव म्हणून भलत्याला जेणे देव ओळखिला तो देवरूपी श्रीराम जयास माईकाची भीड ते काये बोलेल द्वाड विचार पाहाता उघड सकळ काही श्रीराम भीड माये एलीकडे परब्रह्म ते पैलीकडे पैलीकडे ऐलीकडे सदोदित श्रीराम लटिक्याची भीड धरणे भ्रमे भलतेच करणे ऐसी नवेती लक्षणे विवेकाची श्रीराम खोटे आवघेची सांडावे खरे प्रत्यये ओळखावे माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम ते मायेचे जे लक्षण तेची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास नववा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक चौदावा समास दहावा माया निरूपण श्रीराम माया दिसे परी नासे वस्तु न दिसे परी न नासे माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर श्रीराम करंटा पडोनी उताणा करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया श्रीराम द्रव्य दारेचे स्वप्न वैभव नाना विळासे हावभाव क्षणिक वाटे परी माव तैसी माया श्रीराम गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम लक्ष्मी राये विनोदाची बोलता वाटे साची मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया श्रीराम दसऱ्याचे सवर्णाचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परी ते काटे परी सर्वत्र राहाटे तैसी माया श्रीराम। मेल्याचा मोह छाव करणे सतीचे वैभव वाढविणे मसणे जाऊने रुदन करणे तैसी माया श्रीराम। राखेसी म्हणती लक्ष्मी दुसरी भारदोरी लक्ष्मी तिसरी नाममात्र लक्ष्मी तैसी माया श्रीराम। मुळी बाळ विधवानारी तिचे नाव जन्म सावित्री कुबेर हिडे घरो हिंडे घरोघरी तैसी माया श्रीराम। दश अवतारातील कृष्णा उपदे जीर्ण वस्त्रांची तृष्णा नदी नामे पियुष्णा तैसी माया श्रीराम। बहुरूपातील रामदेवराव ग्रामस्था पुढे दाखवी हावभाव का महाराज म्हणोनी लाघव तैसी माया श्रीराम। देव्हारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना नामे सरस्वती सिकेना शुभावळू श्रीराम। सुण्यास वाघ्र नाम ठेविले पुत्रास इंद्र नामे पाचारिले कुरूप परियाळविले सुंदरा ऐसे श्रीराम। मूर्ख नामे सकळ कळा राशभी नामे कोकिळा ना तरी डोळसीचा डोळा फुटका जैसा श्रीराम। मातांगीचे नाम तुळसी चर्मिकीचे नाम काशी बोलती अतिशूद्रिणीसी भागीरथी ऐसे श्रीराम। सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार उगाचिधे भास मात्र तैसी माया श्रीराम। श्रवण बोटे संधी करतळ रवी रश्मे दिसती इंगळ रम्य आरक्त कल्होळ तैसी माया श्रीराम। भगवे वस्त्र देखता मनाला वाटे अग्नची लागला विवंचिता प्रत्ययाला तैसी माया श्रीराम। जळी चरण करांगुळे आखुड लांबे किरकोळे विपरीत काणे दिसती जळे तैसी माया श्रीराम। भोवंडीने पृथ्वी कलथली कामिणीने पिवळी झाली सन्यपातस्था अनुभवली तैसी माया श्रीराम। कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समास दाहवा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ।